करिंथकरास पहिले पत्र अध्याय 3. बंधुजन हो, जसे आत्मिकांबरोबर बोलावे तसे तुम्हाबरोबर माझ्याने बोलवले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजिले, अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हास शक्ती नव्हती, आणि अजूनही नाही, तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुमच्यात हेवा व कलहही आहेत, यावरून तुम्ही दैहिक आहात की नाही, तुम्ही मानवी रीतीने चालता की नाही. कारण कोणी म्हणतो मी पौलाचा आहे, आणि दुसरा एक म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही? अपुल्लोस कोण आहे आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेविला असे ते सेवक आहे, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे केवळ ते आहे. मी लाविले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देवाने वाढविले. यास्तव लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा देव हाच काय तो आहे.
लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल, कारण आम्ही देवाचे सहकारी आहो. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात.
मजवर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी चतुर कारागिरासारखा पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधितो, तर प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधितो याविषयी जपावे. घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त, त्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. या पायावर कोणी सोने, रुपे, मौलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधितो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह असा प्रकट होईल, आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा अग्नी करील. ज्या कोणाचे त्यावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याला तोटा होईल. तथापि तो स्वतः तरेल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तरेल. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वसतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र असते, तसेच तुम्ही आहात.
कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. तुम्हापैकी जो कोणी सांप्रतच्या युगदृष्ट्या आपण ज्ञानी आहो असे समजतो, त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे.
कारण या जगाचे ज्ञान देवासमोर मूर्खपण आहे. तो ज्ञान्यास त्यांच्या स्थूर्तपणात धरितो असा शास्त्रलेख आहे, आणि प्रभू ज्ञानांचे विचार असे ओळखतो की ते व्यर्थ आहे असा दुसरा शास्त्रलेख आहे. यास्तव मनुष्याविषयी कोणी प्रतिष्ठा मिरवू नये, सर्व काही तुमचे आहे. पौल, अपुल्लोस, केफा, जग, जीवन, मरण, वर्तमान, भविष्य ही सर्व तुमची आहे. तुम्ही ख्रिस्ताचे आणि ख्रिस्त देवाचा.